प्रकटीकरण अध्याय 22। नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखवली। ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती। ती नदी देवाच्या आणि कोकऱ्याच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती। नदीच्या दोन्ही काठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती। त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते। झाडांची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती। त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही। देवाचे सेवक त्याची उपासना करतील आणि ते त्याचे मुख पाहतील व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल। त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही। लोकांना प्रकाश मिळविण्यासाठी यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही, कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांना पुरवील आणि ते लोक अनंत काळ राज्य करतील। नंतर देवदूत मला म्हणाला,
हे शब्द विश्वास योग्य आणि खरे आहेत। जो प्रभू संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा प्रभू आहे, त्याने आपला दूत पाठविला। ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे।
पहा, मी लवकर येत आहे। या पुस्तकातील संदेश वचनांचे जो पालन करतो तो धन्य।
ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या, तो मनुष्य मी योहान आहे। मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवित असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करू लागलो। परंतु तो देवदूत मला म्हणाला,
असे करू नको। मी तुझ्या बरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्या बरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे। देवाची उपासना कर।
नंतर देवदूत मला म्हणाला,
भावी काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस, कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे। जो मनुष्य अयोग्य वागतो, तो आणखी चुकीचे वर्तन करीत राहू दे। जो मलिन आहे, त्याला आणखी मलिन राहू दे। जो मनुष्य पवित्र आहे, त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे।
पहा, मी लवकर येत आहे आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन। प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळ देईन। मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे। जे आपले झगे साफ धुतात ते धन्य, त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील। परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाड करणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील। तुमच्या आपापल्या मंडळांसाठी या बाबतीची साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी येशूने पाठविलेला आहे। मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे।
आत्मा आणि नवरी असे म्हणतात की
ये,
आणि जो कोणी हे ऐकतो तो असे म्हणो की
ये,
आणि जो तहानेला आहे तो येव। ज्या कोणाला पाहिजे तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेऊ। या पुस्तकात भविष्य काळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो त्याला मी गंभीरपणे सावधान करतो। जर कोणी यामध्ये भर घालेल, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणेल। आणि जो कोणी भविष्य काळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील, त्याचा ज्यांच्या बाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल। जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो तो म्हणतो,
होय, मी लवकर येतो।
आमेन। ये प्रभू येशू, ये प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो.